पेत्राचे पहिले पत्र, पहिले पेत्र अध्याय एक। देवाचे निवडलेले लोक जे या जगात प्रवासी आहेत, जे पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया प्रांतात विखुरलेले आहेत, त्या यहुदी लोकांना देवपित्याने फार पूर्वीच केलेल्या योजनेप्रमाणे आत्म्याच्या द्वारे तुम्ही पवित्र व्हावे, येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहावे आणि येशूचे रक्त तुमच्यावर शिंपडून तुम्हाला शुद्ध करावे, याकरिता तुम्हाला निवडले आहे। त्या तुम्हाला देवाची कृपा व शांती भरपूर प्रमाणात लाभो। आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याची देवाची स्तुती असो। त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली। आणि ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याच्यावर काही दोष नाही व जे कधी झिजत नाही, असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे। आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या द्वारे देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या पीडांनी काही काळापर्यंत तुम्ही दुःखी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहात। नाशवंत सोने शुद्ध करण्याकरिता अग्नीत टाकले जाते, त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुती, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे। जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीती करता। जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला, तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही अशा गौरवी आनंदाने भरला आहात। तुमच्या विश्वासाचे ध्येय जे तुमच्या आत्म्याचे तारण, ते तुम्हाला प्राप्त होत आहे। तुमच्याकडे येणार असलेल्या कृपेसंबंधी ज्या संदेशाने भविष्य वर्तविले होते, त्यांनी त्या तारणाबाबत फार मनपूर्वक शोध घेतला व काळजीपूर्वक चौकशी केली। ख्रिस्ताचा आत्मा त्यांच्यामध्ये राहत होता। ते शोध घेत होते की कोणत्या वेळी व कोणत्या परिस्थितीत ख्रिस्ताच्या दुःखाचा व गौरवाचा शोध घेण्यास आत्मा सुचवित आहे। स्वर्गातून पाठविलेल्या आत्म्याद्वारे ज्यांनी शुभवर्तमान तुमच्याकडे आणले, त्यांनीच तुम्हास आता या गोष्टी विदित केल्या। त्याच गोष्टी कळविण्याची जी सेवा ते करीत होते, ती स्वतःसाठी नाही तर आमच्यासाठी करीत होते। त्या गोष्टी बारकाईने पाहण्यासाठी देवदूतसुद्धा उत्सुक आहेत। म्हणून मानसिकदृष्ट्या सावध असा आणि पूर्णपणे आत्मसंयमन करा। जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होईल, तेव्हा तुम्हाला जे आशीर्वाद देण्यात येतील त्यावर तुमची आशा केंद्रित करा। आज्ञाधारक मुलांप्रमाणे वागा व तुम्ही अज्ञानी असताना तुम्हाला पूर्वी ज्या दुष्ट इच्छा होत्या, त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार देण्याचे थांबवा। त्याऐवजी ज्या देवाने तुम्हाला पाचारण केले तो पवित्र आहे। तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्ट जे तुम्ही कराल त्यात पवित्र असा, कारण असे लिहिले आहे,
पवित्र व्हा कारण मी पवित्र आहे।
आणि ज्याप्रमाणे देवाला तुम्ही पिता म्हणून हाक मारता, जो लोकांचा निपक्षपातीपणे प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, म्हणून या परक्या भूमीवर तुम्ही वास्तव्य करीत असताना या काळात देवाबद्दलच्या आदरयुक्त भीतीमध्ये आपले जीवन जगा। तुम्हाला माहीत आहे की सोने किंवा चांदी अशा कोणत्याही नाश पावणाऱ्या वस्तूंनी निरर्थक जीवनापासून तुमची सुटका करण्यात आली नाही, जी तुम्हाला तुमच्या पूर्वजापासून मिळाली आहे। तर कसलाही डाग किंवा दोष नसलेल्या कोकऱ्यासारख्या ख्रिस्ताच्या बहुमोल रक्ताने तुमची सुटका केली आहे। जगाच्या निर्मितीच्या अगोदर ख्रिस्ताची निवड करण्यात आली होती, पण तुमच्याकरिता या शेवटच्या दिवसात त्याला प्रकट करण्यात आले। ज्या देवाने त्याला मेलेल्यातून उठविले व त्याला गौरव दिले, त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवणारे झाला आहात। म्हणून तुमचा विश्वास आणि आशा देवामध्ये आहे। आता तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे, सत्याची आज्ञा पाळून शेवटपर्यंत प्रामाणिक बंधुप्रीती करा। एकमेकांवर शुद्ध हृदयाने प्रीती करण्याकडे लक्ष द्या। जे बीज नाशवंत आहे त्यापासून तुमचा नवा जन्म झाला नाही, तर जे बीज अविनाशी त्यामुळे झाला आहे। तुमचा नवा जन्म देवाच्या वचनाद्वारे जे जिवंत आहे व टिकते त्यापासून झाला आहे। म्हणून पवित्र शास्त्र सांगते,
सर्व लोक गवतासारखे आहेत आणि त्यांचे सर्व वैभव गवतातील रान फुलासारखे आहे. गवत सुकते, फूल गळून पडते, परंतु आमच्या प्रभूचे वचन अनंत काळ टिकते.
आणि हाच तारणाचा संदेश आहे जो तुम्हाला सांगितला गेला.